ಸಂಗೀತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀರ್ಗುರವೇ ನಮಃ. ವಂಶಾಕಲ್ಪತರುಭ್ಯಶ್ಚ ಕೃಪಾ ಸಿಂಧುಭ್ಯೈವ ಚ ಪತಿತಾನಂ ಪಾವನೇಭ್ಯೋ ವೈಷ್ಣವೇಭ್ಯೋ ನಮೋ. ಮಹಾವದನ್ಯಾಯ ಕೃಷ್ಣ ಪ್ರೇಮ ಪ್ರದಾಯಕೆ ಕೃಷ್ಣಾಯ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಗೌರಸ್ಥಿತಿ ಗುರವೇ ಗೌರಚಂದ್ರಾಯ ರಾಧಿಕಾಯೈ ಸದಾಲಯ ಕೃಷ್ಣಾಯ ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತಾಯ ಸದ್ಭಕ್ತಾಯ ನಮೋ. ಜರುತ್ತ ಕಲ್ ಪರ್ಸೋ ಸೇ ವೈಷ್ಣವ ತತ್ವ ವೈಷ್ಣವ ಮಹಿಮಾ ಇತ್ಯಾದಿ ವಿಷಯ ಪರ ವಿಚಾರ ಚಲ ರೇ ಹ. ವೈಷ್ಣವ ಕೆ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಗುಣ ಹ, ವೈಷ್ಣವ ಕೆ ಲಕ್ಷಣ ಕ್ಯಾ ಹ, ಉನ್ಕೆ ಬಾಹರಿ ಲಕ್ಷಣ ಕ್ಯಾ ಹ, ಅಂತರ ಲಕ್ಷಣ ಕ್ಯಾ ಹ, ಔರ್ ಉನ್ಕಿ ಮಹಿಮಾ ಕೌನ್ ಕೈಸಿ ಹ. ಇಸ್ ಪರ್ ದೋ ದಿನೋ ತಕ್ ಕುಚ್ ಕುಚ್ ವಕ್ತಾವೋ ನೆ ಕುಚ್ ಕುಚ್ ಅಪ್ನೇ ವಿಚಾರ ಪ್ರಕಟ ಕಿಯೇ. ಆಜ್ ಭೀ ಲೋಗ್ ಅಪ್ನೇ ವಿಚಾರ ಕುಚ್ ಕುಚ್ ಪ್ರಕಟ ಕರೆಂಗೆ. ಅಂತ ಮೇ ಮೈ ಕುಚ್ ಬೋಲೂಂಗಾ. ವೈಷ್ಣವತಾ ಸಂಸಾರ ಮೇ ಸಬ್ಸೆ ಜಲ್ದಿ ಬಡಿ ಪದವಿ ಹೈ ತೋ ವೈಷ್ಣವ ಹೈ. ವೈಷ್ಣವತಾ ಸೇ ಬಡಕರ್ ಕೆ ಔರ್ ಕೋಯಿ ಪದವಿ ನಹೀ. ಇಸ್ಲಿಯೇ ಕೈಸೆ ವೈಷ್ಣವ ಬನ್ನಾ ಚಾಹಿಯೇ, ವೈಷ್ಣವ ಕೆ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಗುಣ ಹೈ, ಹಮಾರೇ ಅಂದರ್ ಮೇ ಕೌನ್ ಕೌನ್ ಸೇ ಗುಣ ಆಯೇ ತೋ ಹಮ ವೈಷ್ಣವ ಹೋ ಸಕತೆ ಹೈ, ಕೈಸೆ ವೈಷ್ಣವ ಬನಾ ಜಾ ಸಕತಾ ಹೈ. इसको विचार करके उसमें प्रतिष्ठित होने की जरूरत है. हमारा ये विचार नहीं है ये बतलाएं वैष्णव का लक्षण बतला तो दें और अपने अंदर में कुछ नहीं है, ये नहीं मेरा प्राय. हमारा भी प्राय है युधिष्ठिर महाराज जी जैसा, जैसे द्रोणाचार्य ने कहा कि भाई सच बोलो, ಕಲ್ ಕೈಲೇ ಲೇಷನ್ ದೇ ರಹಾ ಹೂ, ಪಾಠ ದೇ ರಹಾ ಹೂ, ಕಲ್ ಆಕರ್ ಕೆ ಸುನಾನಾ. ಕುಚ ಲೋಗೋ ನೇ ಕಹಾ ಕಿ ಮುಝೆ ಯಾದ್ ಹೋ ಗಯಾ ಆಜ್ ಹೀ, ಸಚ್ ಬೋಲ್. ಕಹೆ ನಹೀ ಕಲ್ ಹೀ ಸುನೆಂಗೆ, ಔರ್ ಕಲ್ ಪೂಛಾ ತೋ ಕಿಸಿ ಕಾ ಉತ್ತರ ಠೀಕ್ ನಹೀ ಹುವಾ. ಉನ್ಹೋನೇ ಕಹಾ ಕಿ ಸಚ್ ಬೋಲೋ ಮನೆ ಸಚ್ ಜೋ ಜೈಸಾ ಹೈ ವೈಸಾ ಕಹನಾ ಚಾಹಿಯೇ, ಮುಝೆ ಯಾದ್ ಹೈ. ಯುಧಿಷ್ಠಿರ್ ಜೀ ಸೇ ಪೂಛಾ ಜೇ ತುಮಕೋ ಯಾದ್ ಹೋ ಗಯಾ, ತೋ ಉನ್ಹೋನೇ ಕಹಾ ಕಿ ನಹೀ. ಕ್ಯೋ? मुझे यही पता नहीं ये क्या सत्य है क्या असत्य है, यही पता नहीं. जैसे मेरा नाम युधिष्ठिर है, यह मेरा नाम सत्य है कि झूठ है? मैं देखता हूँ कि ये तो झूठ है. यह मेरा घर है, ये तो झूठ है. मैं ये शरीर हूँ, ये भी झूठ है. हम जो कुछ देखते हैं वो हम सच नहीं देख रहे हैं, झूठ देख रहे हैं. तो सच क्या है ये मुझे पता ही नहीं है, तो मैं कैसे सच बोलूँगा? साधारण आदमी तो कह देगा मेरा नाम नन्नूमल है, किंतु जब विचार करेंगे देखें नन्नूमल ये जो कहते हैं ये नाम झूठा है. इनके शरीर का नाम है मट्टी का नाम है ना आत्मा का नाम है, तो कुछ भी नहीं. ये कहेंगे ये पिताजी का नाम बतलाओ, तो पिताजी कहीं ये नाम बतलाएंगे. हम कहेंगे तुम्हारे पिताजी नहीं है वो, परम पिता तो भगवान है. इस तरह से हम जो कुछ सत्य समझते हैं वो सब झूठा है. उसी तरह से वैष्णव कहना है, इसलिए पहले समझना पड़ेगा कि वैष्णव किसको कहते हैं, कैसे वैष्णव हुआ जाता है, वैष्णव के गुण क्या हैं, उसकी महिमा क्या है, तब इस पर हम लोग अमल कर सकते हैं, तब हम वैष्णव बने. यदि हम वैष्णव हैं कहते हैं ये वैष्णव हैं, और थोड़ी सी बातों पर ही सांसारिक बातों में झगड़ा करते हैं, तो वैष्णव कहाँ हुए? संसारिक हम विषयों को चाहते हैं, हमको धन रुपया पैसा चाहिए, तो ये कहाँ वैष्णव हुआ गया? इसलिए इसको समझ करके हम चाहते हैं कि इनको समझ बूझ करके और इस पर जहाँ तक हो थोड़ा भी हो किंतु इस पर प्रतिष्ठित होना चाहिए, इसलिए इस विषय को हमने चुना था। तो आज बांके बिहारी जी, द्वितीय नंबर के बांके बिहारी जी से आरंभ होगा ये बतलाएंगे। बहुत याद किए हुए श्लोक भी याद है और संस्कृत में बड़े पंडित हुए हैं, संस्कृत के बड़े भारी विद्वान आदमी हैं। आइए पहले आकर के खड़े हो। महाराज महाराज जी ने कहा तुम आकर के यहाँ पर खड़े होकर के जो कुछ कहना है यहीं पर कहो, आई लगा दो यहाँ पर। इन लोगों ने घेर लिया तो